ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
साखर कारखान्याने भागवली 29 करोड़ रुपयांची थकबाकी. लक्सर साखर कारखान्याकडून 15 एप्रिल पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या ऊसाचे पैसे यापूर्वीच समितीकडे पाठवले आहे. मुख्य व्यवस्थापक अजय कुमार खंडेलवाल यांनी सांगितले की आता 16 ते 30 एप्रिल पर्यंतचे एकूण 29 करोड़ 44 लाख रुपयांची थकबाकी चेकद्वारे ऊस समितीकडे पाठवली आहे. लक्सर सहकारी ऊस विकास समितीचे प्रभारी सचिव गौतम सिंग नेगी यांनी चेक मिळाल्याचे सांगून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले. याच आठवड्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील असे त्यांनी सांगितले.